Book 2
85
Pancianci
Pancianci
Domande Passato 1
Prashna Bhutakal
Prashna Bhutakal
Quanto ha bevuto?
Apan? किती प्याला
आपण किती प्यायला
क्वांटो आ लावोरातो
आपण किती काम केले
आपण किती काम केलं
क्वांटो आ स्क्रिट्टो
आपण किती लिहिले
आपण किती लिहिलं
कोमे आ डॉर्मितो
आपण कसे झोपलात आपण कशा झोपलात
आपण कसे झोपलात आपण कशा झोपलात
कोमे ha fatto a superare l'esame
आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात
आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात
कोमे ha fatto a trovare la strada
आपल्याला रस्ता कसा मिळाला
आपल्याला रस्ता कसा मिळाला
कोन की ए पार्लातो
आपण कोणाशी बोललात
आपण कोणाशी बोललात
कोन की ए प्रेझो अपॉइंटमेंटो
आपण कोणाची भेट घेतली
आपण कोणाची भेट घेतली
कोन की ए फेस्टेजियाटो इल कॉम्प्लेआन्नो
आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला
आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला
Dov'è stato?
आपण कुठे होता
आपण कुठे होता
Dove ha abitato?
आपण कुठे राहत होता
आपण कुठे राहत होता
Dove ha lavorato?
आपण कुठे काम करत होता
आपण कुठे काम करत होता
Che cosa ha consigliato?
आपण काय सल्ला दिला
आपण काय सल्ला दिला
Che cosa ha mangiato?
आपण काय खाल्ले
आपण काय खाल्ले
Che cosa è venuto a sapere?
आपण काय अनुभव घेतला
आपण काय अनुभव घेतला
A che velocità è andato?
आपण किती वेगाने गाडी चालवली
आपण किती वेगाने गाडी चालवली
Quanto è durato il volo?
आपण किती वेळ उड्डाण केले
आपण किती वेळ उड्डाण केले
Fino a che altezza è saltato?
आपण किती उंच उडी मारली
आपण किती उंच उडी मारली
Visita il sito www.book2.de www.book2.de per il libro e per i testi